अनुवाद प्रकरण 24 घटस्फोटाविषयी नियम। एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी लग्न केल्यानंतर त्याला तिची वागणूक अनुचित वाटल्यामुळे ती त्याला आवडेनाशी झाली तर त्याने सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला घराबाहेर काढावे। त्याच्या घरून बाहेर निघाल्यावर तिने जाऊन पाहिजे तर दुसरा नवरा करावा, पण त्या दुसऱ्या पुरुषाची तिच्यावर इतराजी होऊन त्यानेही सूटपत्र लिहून तिच्या हाती दिले व तिला घराबाहेर काढले किंवा तिच्याशी लग्न केलेला हा दुसरा नवरा मेला, तर तिला घालवून देणाऱ्या पहिल्या नवऱ्याने ती भ्रष्ट झाल्यामुळे तिला पुन्हा बायको करून घेऊ नये, कारण परमेश्वराला ह्या गोष्टींचा वीट आहे। तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्या देशाला पापदोष लागण्यास कारण होऊ नकोस। एखाद्या पुरुषाचे नुकतेच लग्न झाले असल्यास त्याने सैन्याबरोबर मोहिमेवर जाऊ नये अथवा काहीही कामगिरी त्याच्यावर टाकण्यात येऊ नये। त्याने वर्षभर घरीच राहावे आणि आपल्या बायकोला रंजवावे। निरनिराळे नियम। जाते किंवा जात्याची वरची तळी कोणी गहाण ठेवून घेऊ नये। असे करणे म्हणजे मनुष्याचे जीवितच गहाण ठेवून घेणे होय। आपल्या एखाद्या इस्रायल बांधवाला कोणी चोरले आणि तो त्याला दासाप्रमाणे वागवितांना किंवा विकतांना आढळला तर त्या चोराला जीवे मारावे। अशा प्रकारे तू आपल्यामधून असल्या दुष्टाईचे निर्मूलन करावे। महारोगाच्या व्याधीसंबंधाने सांभाळा। लेवीय याजक तुम्हाला जे शिकवितील ते अगदी काळजीपूर्वक पाळा। मी त्यांना आज्ञा केली आहे त्याप्रमाणे काळजीपूर्वक पाळा। तुम्ही मिसर देशातून निघाल्यावर तुमचा देव परमेश्वर ह्याने वाटेत मिर्यामेचे काय केले ह्याचे स्मरण ठेवा। आपल्या शेजाऱ्याला तू कोणत्याही प्रकारचे कर्ज दिले तर त्याच्याबद्दल तारण आणण्यासाठी त्याच्या घरात शिरू नको। तू बाहेर उभे राहावे आणि ज्याला तू कर्ज दिले असेल त्याने त्याच्याबद्दलचे तारण तुझ्याकडे बाहेर आणावे। तो मनुष्य कंगाल असला तर त्याचे तारणादाखल घेतलेले वस्त्र अंगावर घेऊन झोपू नको। सूर्य मावळत आहे तोच त्याचे तारण त्याला अवश्य परत कर, म्हणजे तो आपले ते वस्त्र अंगावर घेऊन निजेल आणि तुझे अभिष्ट चिंतील, आणि तुझा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने हे तुझे नीतिमत्व ठरेल। तुझ्या बांधवांपैकी अथवा देशातील तुझ्या गावात राहणाऱ्या उपऱ्यांपैकी एखादा मजूर दीन व कंगाल असला तर त्याच्यावर जुलूम करू नको। त्याला ज्या दिवसाची मजुरी त्याच दिवशी दे, कारण तो गरीब असल्यामुळे त्याचे सारे लक्ष मजुरीकडे लागलेले असते। ती सूर्यास्तापलीकडे ठेवू नको, ठेवलीस तर तो तुझ्याविरुद्ध परमेश्वराकडे गाऱ्हाणे करील आणि तुला पाप लागेल। मुलांकरिता बापांना जीवे मारू नये अथवा बापांकरिता मुलांना जीवे मारू नये। जो गुन्हा करील त्यालाच त्याच्या गुन्ह्याबद्दल जीवे मारावे। उपऱ्याच्या अथवा अनाथाच्या मुकदम्याचा निवाडा विपरीत करू नको। विधवेचे वस्त्र गहाण ठेवून घेऊ नको। तू मिसर देशात दास होतास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला तेथून सोडविले ह्याची आठवण ठेव, म्हणूनच असे वागण्याची मी तुला आज्ञा देत आहे। तू आपल्या शेतातील पीक कापशील तेव्हा जर शेतात एखादी पेंढी चुकून राहिली तर ती आणावयाला परत जाऊ नको। उपरी अनाथ व विधवा यांच्यासाठी ती राहू दे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामात तुला आशीर्वाद देईल। तू आपला जैतून वृक्ष झोडशील तेव्हा एकदा झोडलेली फांदी पुन्हा झोडू नको। ती उपरी अनाथ व विधवा यांच्यासाठी असू दे। आपल्या द्राक्षमळ्यातली द्राक्षे खुरशील तेव्हा राहिलेली पुन्हा तोडू नको। ती उपरी अनाथ व विधवा यांच्यासाठी असू दे। तू मिसर देशात दास होतास ह्याची आठवण ठेव, म्हणूनच असे वागण्याची मी तुला आज्ञा करीत आहे।